दोस्तानो, या जगात लबाड माणसांना तोटा नाही, पण त्याबरोबरच त्यांचा लबाडपणा ओळखणारी शहाणी माणसंही असतात. म्हणूनच या लबाड माणसांचा कधीच विजय होत नाही. लबाड माणसांना पकडायला कधी कधी खूप डोकं वापरावं लागतं. या गोष्टीतला फौजदार शेन आहे ना, त्यानंही असंच डोकं वापरलं आणि लोक त्याला मूर्खच समजले, कारण त्यानं चोर म्हणून चक्क एका दगडाला अटक केली. पण नंतर खरा चोर सापडला तेव्हा लोक म्हणाले, वा फौजदार शेन खरंच हुशार बरं.
चीनमधले एक लहानसं गाव. त्या दिवशी गावात जत्रा भरली होती. देवाची पालखी निघाली, मिरवणूक निघाली. गावची चावडी म्हणजे पोलीस चौकी तिथं जवळच होती. कोतवाल लुची शेन पोलीस चौकीत काम करत होते. दारावर पहारेकरी पहारा करत होते आणि शेन साहेबांचे मदतनीस कॅप्टन टिंग बाहेरच्या हॉलमधून मिरवणूक पाहत होते. इतक्यात एक 10 वर्षाचा मुलगा रडत रडत पोलीस चौकीत शिरला. तो थेट शेन साहेबांच्या खोलीत शिरला. मुलगा घाबरला होता. शेन साहेबांनी त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारलं, सांग बरं काय झालं, आई बाबा हरवलेत का?
नाही हो, मला ना आईनं एका पिशवीत केक भरून दिले होते. नेहमी मी असे केक आणतो, ते विकतो, पैसे त्याच पिशवीत ठेवतो आणि ती पिशवी आईकडे नेऊन देतो. आज ना मला मिरवणूक बघायची होती. मिरवणुकीत पिशवी हरवेल म्हणून मी ती दगडाखाली लपवून ठेवली, पण थोड्यावरनं पाहिलं तर ती तिथं नव्हती. आता आई रागवून मला, सांगा ना साहेब मी काय करू.
शेन साहेबांनी त्या मुलाकडे एकदा नीट न्याहाळून पाहिलं. त्याचे कपडे मळके तेलकट होते. टोपी काढून त्यानं हातात धरली होती. त्याच्या कपड्यांना केकचा आणि तेलाचा वास येत होता. त्या वासावरून शेन साहेबांना एकदम काहीतरी सुचलं. त्याने मदतनीसाचा सल्ला घेतला. मिस्टर टिंग म्हणाले,
साहेब मला तरी हा चोर असं वाटत नाही. एवढ्या लोकांमधून कसं ओळखायचं याला? जाऊ द्या, काढून टाका या मुलाची तक्रार.
काहीतरीच बोलू नका मिस्टर टिंग. अहो, हा मुलगा लहान असला तरी आपण त्याला न्याय दिलाच पाहिजे. चला माझ्या बरोबर.
शेन साहेब आणि मिस्टर टिंग आणि तो मुलगा असे तिघे जण बाहेर पडले. मुलानं त्यांना पिशवी लपवून ठेवलेला दगड दाखवला. शेन साहेबांना दगडाभोवती गोल फिरत त्याचं निरीक्षण केलं आणि फिरता फिरता ते एकदम ओरडली,
पकडा याला, यानंच पिशवी चोरली, हा दगडच चोर आहे. ठरा, त्याला चांगलं 14 रत्न दाखवतो. चला चला, घेऊन चला चौकी.
असं रागानं बडबडत शेन साहेब तरतारा 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 पोलीस चौकीकडे चालू लागले. मिस्टर टिंगही गोंधळात पडले, पण काय करणार, साहेबांची आज्ञा होती. त्याने दगड उचलला आणि पोलीस चौकीत आणून एका टेबलावर ठेवला. झालं, पोलिसांनी चोर म्हणून दगडाला पकडलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक भराभर 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 पोलीस चौकीत गोळा झाले. पोलीस चौकीत शेन साहेब रागानं लाल बुंद होऊन येर झऱ्या घालत होते. इथं लोकांची कुजबुज वाढत होती. त्यांना सुद्धा कळत होतं काय चाललंय. येर झऱ्या घालता घालता शेन साहेबांनी हळूच मिस्टर टिंगना सांगितलं, पोलीस चौकीत आलेल्यापैकी कुणालाही बाहेर सोडायचं नाही. झालं, आदेश सुटला, हुकूम सुटला आणि आता पोलीस चौकीची दारं सटासट सटासट बंद केली गेली. मग शेन साहेबांनी दगडाला दरडावत विचारायला सुरुवात केली,
बोल बोल, अरे तू चोरलेस नाही पैसे, था आता तुला मी 50 फटक्यांची शिक्षा देतो. मिस्टर टिंग, घ्या तो चाबूक आणि ओढा ह्याच्यावर 50 फटके. 1, 2, 3, 4.
मिस्टर टिंग दगडावर फटके मारू लागला. पोलीस चौकीत जमलेले लोक कुजबू झाला लागले.
काय पण पोलीस, दगड कधी पैसे चोरेल काय, दगड तो दगड,
असं म्हणून लोक पोलिसांनाच हसायला लागले. शेन साहेब एकदम रागावले,
चुप, एकदम गप्प बसा. तुम्ही न्यायासनाला हसता काय, तुम्हालाही शिक्षा झालीच पाहिजे. चला, प्रत्येकानं 1-1 पैसा दंड द्यायचा. कॅप्टन टिंग, तो पाण्यानं भरलेला ग्लास दाराजवळ ठेवा. प्रत्येकानं रांगेने एक पैसा दंड या ग्लासातल्या पाण्यात टाकायचा. दंड देईल त्यालाच बाहेर सोडा.
लोक म्हणतात. बहुधा या शेन साहेबांचं डोकंच फिरलं. पण काय, पोलिसांबरोबर वाद नको म्हणून रांग करून प्रत्येक जण एक पैसा ग्लासात टाकू लागला. शेन साहेब नजर रोखून पाहत होते. ग्लासात पैसा टाकताच एकदा त्या पाण्याकडं आणि त्या माणसाकडं रोखून पाहायचे आणि जा असा आदेश द्यायचे. तेव्हाच त्या नागरिकाची सुटका होईल. माणसं पैसा टाकत पुढे 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 सरकत होती. मध्ये शेनसाहेब एका माणसावर ओरडले.
का रे, खोटा पैसा टाकतोस? थांब, तुला आणखी दंड. टाक चार पैसे आणखी.
तो माणूस घाबरला. त्याचा पैसा खोटा नव्हता, तरी त्याने घाबरून आणखी चार पैसे ग्लासात टाकले. त्याने पैसे पाण्यात टाकताच शेनसाहेबाने त्याचं भकोट पकडलं.
परत सापडलास? त्या पोराची पिशवी चोरतोस काय? मिस्टर टिंग, बघता काय, हा असतो पिशवी चोर. त्या चार रट्टे आला.
मिस्टर टिंग यांच्या हातचे दोन चार दणके बसताच चोरानं चोरी कबूल केली. त्याच्या झडतीत त्या मुलाची तेलकट पिशवी आणि केकचा वास येणारे तेलकट पैसे सापडले. मित्रांनो, शेन साहेबांनी कसं ओळखलं असेल या चोराला? तेलकट पैशामुळेच त्यांना चोराला ओळखता आलं. चोरानं तेलकट पैसा ग्लासात टाकताच केकचा तेलकट तवंग पाण्यावरती आला आणि त्या तेलानंच चोराचं पितळ उघडं पाडलं. खरं तर शेन साहेबांनी दगडाला चोर ठरवण्याचं फक्त नाटक केलं होतं. मगाशी शेन साहेबांचं डोकं फिरल्याचं म्हणणारे लोक आता शेन साहेबांच्या चातुर्याची, त्यांच्या बुद्धीची स्तुती करत होते.